आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ओदिशा, हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा विजय हा सरकारच्या धोरणांवर आणि योजनांवर जनतेच्या विश्वासाचं निदर्शक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या ऑक्टोबर महिन्यात देशातल्या प्रमुख उद्योगांच्या उत्पादनात 3.1% वाढ. अदानी लाचखोरी प्रकरणासह इतर मुद्द्यांवर विरोधी पक्षांचा आजही संसदेत गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज येत्या सोमवारपर्यंत तहकूब. सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन उपांत्य फेरीत दाखल. आणि महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यात बस अपघातात 11 जण ठार. मृतांच्या कुटुंबांना एसटी महामंडळाकडून 10 लाख तर केंद्र सरकारकडून 2 लाख अर्थसहाय्य. ओदिशा पाठोपाठ हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा दणदणीत विजय हा लोकांचा सरकारच्या धोरणांवर आणि योजनांवरचा विश्वास दर्शवतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री 3 दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर असून आज भुवनेश्वरमध्ये बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांची एक सभा झाली. केंद्रातलं भाजपा सरकार ओदिशाला प्राधान्य देत असून ओदिशामध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाल्यावर लगेच महिलांसाठी सुभद्रा योजनेसारखी अनेक मोठी पावलं उचलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधकांचा संविधानावर विश्वास नसल्याचं सांगत विरोधक विकासाची गती रोखत असल्याची टीका त्यांनी केली. प्रधानमंत्र्यांनी यावेळी विमानतळ ते राजभवन असा रोड शोही केला. रविवारी भुवनेश्वरमध्ये होणाऱ्या पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या परिषदेला ते उपस्थित राहतील. भुवनेश्वरमधल्या भाजप मुख्यालयात होणाऱ्या पक्षाच्या बैठकीलाही ते उपस्थित राहणार आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यात देशातल्या प्रमुख उद्योगांच्या उत्पादनात 3.1% वाढ झाल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयानं दिली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत प्रमुख 8 उद्योगांमध्ये उत्पादन 4.1% वाढलं. त्यात कोळसा, तेल शुद्धीकरण, पोलाद, सिमेंट, वीज आणि खतं यांचा प्रामुख्याने समावेश आहे. कोळसा उद्योगात 7.8%, तेल शुद्धीकरण 5.2%, स्टीलमध्ये 4.2%, सिमेंट 3.3%, तर वीज निर्मिती उद्योगाच्या उत्पादनात 6% वाढ झाली आहे. देशाच्या परकीय चलनसाठ्यात सलग 8व्या आठवड्यात घट झाली असून हा साठा 1.31 अब्ज डॉलरनं घसरून 656.58 अब्ज डॉलर झाल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं आज जारी केलेल्या आकडेवारीत दिली आहे. अदानी लाचखोरी प्रकरणासह इतर मुद्द्यांबाबत विरोधी पक्षानं केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात आजही अडथळे निर्माण झाले. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज चौथ्या दिवशी देखील दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. देशभरात न्यायव्यवस्थेत 5,600+ न्यायाधीशांची पदं रिक्त असल्याची माहिती सरकारनं आज लोकसभेत दिली. सर्वोच्च न्यायालयात 2, उच्च न्यायालयात 364 तसंच जिल्हा आणि खालच्या न्यायालयात 5,000+ पदं रिक्त आहेत. गेल्या 5 वर्षात देशभरातल्या विविध उच्च न्यायालयांमध्ये सुमारे 500 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आल्याचं कायदेमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी लेखी उत्तरात सांगितलं. देशात दर 811 लोकसंख्येसाठी 1 डॉक्टर असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेअंतर्गत 2027 देशभरात 25,000 जनऔषधी केंद्र सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं अनुप्रिया पटेल यांनी दुसऱ्या एका उत्तरात सांगितलं. यावर्षी मार्च अखेरपर्यंत एकूण 14,131 जनऔषधी केंद्र उघडण्यात आली आहेत. तसंच गेल्या 5 वर्षात एकूण 6 पुरवठादारांवर गुणवत्ता मानकाचं पालन न केल्याबद्दल बंदी घालण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. पुण्याजवळ खडकवासला इथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 147व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज झाला. लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू अलोक कुमार रॉय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यंदा 359 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये विज्ञान शाखेचे 83, संगणक विज्ञान 86, कला शाखेचे 58 तर बीटेक शाखेच्या 132 छात्रांचा समावेश असून 19 परदेशी छात्र आहेत. उद्या सकाळी 147व्या तुकडीचं दीक्षांत संचलन होणार असून हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग मानवंदना स्वीकारतील. नाशिक रोड इथल्या कॅट अर्थात कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमधले विविध अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ आज सकाळी झाला. याप्रसंगी शानदार संचलन करत वैमानिकांच्या तुकडीनं वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. चित्ता चेतक ध्रुव या लष्करी हेलिकॉप्टरची चित्तथरारक प्रात्यक्षिकं यावेळी झाली. कॅटच्या या दीक्षांत समारंभादरम्यान नेपाळ नायजेरिया तसंच भारतीय लष्करी अधिकाऱ्यांसह चार महिला अधिकाऱ्यांनीही हेलिकॉप्टर पायलटची पदवी प्राप्त केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि लक्ष्य सेन हे दोघे सईद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोचले आहेत. सिंधूनं चीनच्या दाई वांगचा 21-15 21-17 असा पराभव केला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेननं भारताच्याच मिराबा लुआंग मास्नमचा 21-8 21-19 असा पराभव केला. उपांत्य फेरीत सिंधूचा सामना उन्नती हुडाशी होईल तर लक्ष्यचा सामना जपानच्या शोगो ओगावाशी होईल. महिला दुहेरीत ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं गो पई की आणि ते ओह मेई जिंग यांचा 21-8 21-15 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या पाचव्या मानांकित जोडीनं मलेशियाच्या लू बेंग कुन आणि हो लो ई यांचा 21-16 21-13 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. गोंदिया जिल्ह्यात आज सकाळी एसटीच्या शिवशाही बसला अपघात होऊन 11 जणांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. ही बस भंडाऱ्याहून गोंदियाकडे चालली होती. वाटेत सडक अर्जुनी मार्गावर बिंद्रावन टोला या गावानजीक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस उलटून हा अपघात झाला. जखमींना गोंदिया जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेविषयी तीव्र शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री आपत्कालीन सहाय्य निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना एसटी महामंडळातर्फे प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसंच आवश्यकता वाटल्यास जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करावं आणि त्यांच्यावर शासकीय खर्चातून उपचार करावेत असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या अपघाताविषयी तीव्र शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशात संबल इथल्या शाही जामा मस्जिद प्रकरणी मशीद समितीनं अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सुनावणीला येईपर्यंत खालच्या न्यायालयातली सुनावणी स्थगित करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. संबल जिल्ह्यात चंदोसी इथल्या शाही जामा मशीद हरिहर मंदिराच्या जागेवर उभारण्यात आली आहे असा दावा जिल्हा न्यायालयात दाखल झाल्यानंतर मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश न्यायालयानं 19 नोव्हेंबरला दिले होते. त्याला मशीद समितीनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावर सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांनी सांगितलं की मशीद समितीनं याबाबतीत अलाहाबाद उच्च न्यायालयात दाद मागावी. दरम्यान सर्वेक्षणाचा अहवाल बंद लिफाफ्यात जिल्हा न्यायालयात सादर केला जावा. उच्च न्यायालयात मशीद समितीची याचिका दाखल होईपर्यंत या प्रकरणी पुढे काहीही करू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं जिल्हा न्यायालयात दिले आहेत. आकाशवाणी ही संस्था तिच्या स्थापनेपासूनच देशाचा आवाज बनली आहे. बातम्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याबरोबरच आकाशवाणीने कोट्यवधी श्रोत्यांसाठी मनोरंजक आणि दर्जेदार कार्यक्रम सादर केले आहेत असे गौरवोद्गार राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी काढले आहेत. आकाशवाणी नवी दिल्ली इथं आयोजित डॉ राजेंद्र प्रसाद स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. आकाशवाणीच्या महासंचालक प्रज्ञा पालीवाल यावेळी उपस्थित होत्या. काश्मीर हे भारताचं अविभाज्य अंग असून आपण एकत्रित राहिल्यास जगातली कोणतीही शक्ती आपल्याला आव्हान देऊ शकणार नाही असं प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं. ते आज राजभवनात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मेरा युवा भारत वतन को जानो कार्यक्रमाअंतर्गत काश्मीरमधून मुंबई भेटीवर आलेल्या युवकासोबत संवाद साधत होते. गदिमा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार तर दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांना गदिमांच्या पत्नी विद्या माडगुळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार देण्यात येणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ओदिशा हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा विजय हा सरकारच्या धोरणांवर आणि योजनांवर जनतेच्या विश्वासाचं निदर्शक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या ऑक्टोबर महिन्यात देशातल्या प्रमुख उद्योगांच्या उत्पादनात 3.1% वाढ. अदानी लाचखोरी प्रकरणासह इतर मुद्द्यांवर विरोधी पक्षाचा आजही संसदेत गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज येत्या सोमवारपर्यंत तहकूब. सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि लक्ष्य सेन उपांत्य फेरीत दाखल. आणि महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यात बस अपघातात 11 जण ठार. मृतांच्या कुटुंबांना एसटी महामंडळाकडून 10 लाख तर केंद्र सरकारकडून 2 लाख अर्थसहाय्य. याचबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.